नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सेमिकॉन इंडियाच्या दुसऱ्या दिसा आयज सेमीकंडक्टर मळावेल्या तज्ञा वांगडा भासाभास केली. तशेंच तांणी प्रदर्शनाक भेट दिवन सेमीकंडक्टर संबंधित वेगवेगळी उत्पादनां आनी प्रकल्प पळयले. ह्या वेळार इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवी हाजीर आशिल्ले. उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सेमिकॉन इंडियाच्या मुखेल कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत वांटो घेतलो. ह्या परिषदेत संसारभरातल्या उद्देग फुडाऱ्यांक एकठांय हाडून भारताची सेमीकंडक्टर पर्यावरण यंत्रणा, ताची वाड आनी उदरगतीचेर चर्चा जाली. GST कावंसिलाची 56वी बसका आयज नवी दिल्लीत सुरू जाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे 2 दिसांच्या बसकेची येजमानकी चलयतात. हे परिषदेत भारताच्या फुडल्या पिळगेतल्या GST सुदारणा विशीं चर्चा जावपाची आस्त आसा. गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी हे बसकेंत उपस्थिती लायली. GST सुदारणाक लागून देशाची अर्थवेवस्थाय वाडटली अशें आंध्र प्रदेशाच्या अर्थमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या म्हयन्यात स्वातंत्र्य दिसा दिल्ल्या भाषणांत माल आनी सेवा कराचो देशाक कसो लाव जाला हाचेर भर दितना म्हळा.
8 साल से हमने GST का बहुत बड़ा रिफॉर्म किया, पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया और 8 साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें. हमने एक हाई पावर कमेटी को बिठा करके रिव्यू शुरू किया, राज्यों से भी विचार विमर्श किया. हम नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं, ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे.
विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी जर्मनीचे विदेश मंत्री जॉहन डेव्हिड वेडपूल वांगडा भारत जर्मन सहकार्य आनी युरोपीय संघटने कडेन संबंधाविशीं फळादीक भासाभास केली.
Just completed a very productive discussion on India-Germany cooperation, on our relationship with the European Union, and we have exchanged views on regional, global and multilateral issues. We've had detailed discussions on various aspects of our ties. This includes our political cooperation, security and defense, economic relations, research and future technologies, climate and energy, as well as education, skilling, mobility and people-to-people exchanges.
Atankwada aad स्वतःची राखण करपाच्या भारताच्या हक्काक जर्मन विदेश मंत्र्यांनी आदार दिल्ल्याचे तांणी नदरेक हाडले. रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आयज नवी दिल्लीत टिकाऊ राष्ट्रीय महामार्ग उदरगती खातीर अभिनव धोरणात्मक हस्तक्षेप ह्या विशयाचेर जाल्ल्या कार्यशाळेचे अध्यक्षपद सांबाळले. नेतान वाढपी शारी वाठारांनी गर्दी उणी करपाचेर खासा लक्ष केंद्रीत करून संसारीक दर्जाची टिकाऊ आनी फुडारा खातीर मुळावी येरादारी बांदावळ तयार करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतायेचेर कार्यशाळेत उजवाड घालो. शाराच्या मध्यभागातल्यान येरादारी वळोवपा खातीर रिंग रोड आनी बायपास बांदपा सयत वेगवेगळ्या अभिनव धोरणात्मक हस्तक्षेपाविशी मानेस्तांनी चर्चा केली, जाका लागून शारी राष्ट्रीय महामार्गाचेर गर्दी उणी जातली. नागरी विमानन मंत्रालयान आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटना आनी युरोपीय संघटनेच्या जोडपालवान भारता खातीर टिकाऊ विमान इंधन कार्यक्षमताय अहवाल चालीक लायलो. SAF अहवाल हो विमान वाहतूक मळाक कार्बन मुक्त करपा खातीरचो एक व्यवहारीक आणि तात्काळ उपाय असा असे केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी सांगले. SAF कार्यक्षमताय अहवाल हो भारतात घटमूट SAF पर्यावरण यंत्रणा तयार करपा खातीर महत्वाचे पावल असा. केंद्र सरकार OPD सेवा वयल्यान प्रोत्साहनात्मक आणि प्रतिबंधात्मक भलायकी सेवा कडेन लक्ष केंद्रीत करता असे भलायकी आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी सांगले. राष्ट्रीय आयुष मोहिमेच्या विभागीय शिखर सभेत ते उलयताले. सुमार 12,500 आयुष्यमान आरोग्य मंदिरांची स्थापणूक केल्ल्यान OPD आधारित उपचारावेल्यान भलायकी जतनाय घेवपाच्या समग्र मॉडेलाचेर लक्ष केंद्रीत केला, जे प्रतिबंध आणि प्रचाराचेर भर दिता. ह्या महिन्याच्या 23 तारखेक आयुर्वेद दीस मनयतले. सगळ्या राज्यांनी आणि संघराज्यांनी सक्रियपणान वाटो घेऊन आयुर्वेदाचो मुळावो संदेश भौसामेरेन पावोवपाचे आवाहन तांणी केले. केंद्रीय भलायकी मंत्रालय नव्या वखदां आणि क्लिनिकल चाचण्यो नेम 2019 दुरुस्ती करतले. ताका लागून चाचणी परवाने मेळवप जैव उपलब्धताय आणि जैव समलोलताय अभ्यासा खातीर अर्ज सादर करपाची आवश्यकताय आणि प्रक्रिया सोपी जातली. भारतीय हवामान खात्यान आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणात उटंगाराच्या पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. बिहारात दादल्यांच्या आशिया कप हॉकी सर्तीच्या सुपर फोर खेळाक आयज सावन सुरवात जाता. भारतीय पंगड आयज सांजे 7:30 वरांचेर राजगीर आंतरराष्ट्रीय मैदानार कोरिया पंगडा आड पयली सुपर फोर मॅच खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. तो मेरेन नमस्कार.